हेलो
हेलो।
वैभव।
हाँ बोला।
अरे म्हणलं ते तुझे समोरचे नाही का ते तुषार तुषार पाटील काय।
माझ्या
हॅलो
समोरचे? हाँ बोल ना, बोल ना भाऊ।
ते चालू आहे बांधकाम चालू आहे बघ।
हाँ,
एक मिनिट भाऊची बोल।
वैभव।
हाँ बोला ना।
ते समोरचे चौधरी त्याची बायको आज ते येऊन गेले, नुसती घेऊन गेले।
हाँ
ते आता उद्या सकाळपासून काम बी चालू करतील आणि मी खोड्याची एनओसी दिली मी आज। तुझं काय मला क्लिअर सांग, मी उद्या उद्या जेसीबीने बंद करून टाकेल, सगळं बुजून टाकेल नाही तर।
बर
त्याला एनओसी दिली मी तुझ्या समोर, एनओसी दिली 3 लाख रुपयाला। तू त्याला फोन करून विचारू शकतो, काही अडचण नाही।
ठीक आहे ठीक आहे, चालेल।
तुझं काय मला आज सांगून दे, मला फोन आता लगेच सांग काय करायचं काय नाही।
बरं बरं, सांग। आज आत्ता लगेच नाही सांगू शकत, कारण की माझी चालू आहे ऍडजस्टमेंट। मी तुम्हाला सांगतो काय काय नाही।
बरं, मला संध्याकाळपर्यंत वेळेला जाण्याला फोन कर।
बरं, कसं आहे, एवढी सोपी गोष्ट नाही ना दादा। बोला ना।
तू जर स्वतः घर बांधत असेल तर मी तुला थोडंफार करू शकतो।
मग स्वतःसाठीच बांधतोय ना मी।
टावर बांधित असेल
काय काय,
तू जर टावर बांधित असेल बिल्डिंग, तर मग तुला माफ नाही करणार।
मी स्वतःसाठी बंगला बांधतोय माझ्या स्वतः। आम्ही तिघ भाऊ एकत्र जॉईंट फॅमिली आहे दादा आमची।
ठीक आहे, ऐक एक मिनिट। तो महाजन म्हणून कोण आहे महाजन?
हा माझे मामा आहेत ते मामा।
हा ते मला बोलले, मला निरोप आला की 1-1.5 लाख रुपये देतो मिटून टाका म्हणे। म्हणलं माझ्याशी वय बोलून ते बोलले तर मी बघल काय करायचं। तू एक काम कर, आज संध्याकाळी तुम्ही मोठी तुझा मोठा भाऊ तू माझ्याकडे।
बर
नाही, तुम्ही घर बांधताय ना? घर बांधताय ना?
हो हो।
हा ठीक आहे, चाल तू ये।
तुम्हाला मागच बोललो आम्ही घर बांधतोय, आम्ही आमच्या कसं तरी याच्याने बांधतो। तुम्ही आम्हाला असे बोले, हे पुजून टाकतो ते करून टाकतो, मग आम्ही काय करणार आहे?
तुला एनओसी नाही घ्यायची का?
एनओसी घ्यायचं विषय नाहीये माझं, आता ऍडजस्टमेंट चालू आहे। मी तुम्हाला सांगतो, कळवतो काय जे ते।
मला आज कळव काय असेल नसेल माझी सगळ्या गोष्टी तयारी मग।
हो चालेल ना, चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही।
हा
तुमची तयारी ना, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे,
नाही म्हणजे तू गुरुमी जास्त दिसते मला, तुमची तयारी असते मग ठीक आहे।
गुरुमी तुम्ही तसे बोलताय ना, तुम्ही डायरेक्ट धमकी धमकीवर धमकी धमकीवर धमकी देऊ राहिले दादा।
तुला रताळ्या धमकी काय राहते ना तीच माहिती नाही। आम्ही प्रेमच सांगतो का, तू घर बांधतोय तर आम्ही इकडे तिकडे करून आम्ही तुला एनओसी देऊन टाकतो।
बरं,
बोली भाषा सुधरत नसेल ना तर तुला मी अरुण पाटील काय दाखवून देतो मग।
हा ठीक आहे ना, चालेल
दाखवू ना।
हॅलो
हॅलो,
दाखव मी तुम्हाला काय बोललो, मी ऍडजस्टमेंट करतोय तुम्हाला तेच सांगतोय, पण तुम्ही ते धमकीवर
धमकी देऊन
दादा। माझी माझी प्रॉपर्टी तुम्ही मला धमकी, मी किती वेळ ऐकू ना, तुम्ही धमकीवर धमकी देऊन राहिले ना मला।
काय म्हणतो?
मला तुम्ही धमकीवर धमकी देऊ राहिले ना, मग मी काय
धमकी देऊ राहिलो तुला? आम्ही काय सांगू राहिलो का तुझा भाऊ, तू संध्याकाळी आपण बसून विषय मिटू।
हा मग ठीक आहे, चालेल।
तुला धमकी म्हणतो घ्यायला का रे?
मग तुम्ही म्हणताय ना मी प्लॉटवर असं असं तसं काय बोलताय ना मला, म्हणून म्हटलो मी। मला जरा काल धन्या पण येऊन बोलून गेला, धन्या तसंच बोलला ना डायरेक्ट की बुवा ते काल संध्याकाळी त्यांनी फोन केला होता मी प्लॉटवर चालू
आहे। काल जेसीबीने 3 प्लॉट मी ताब्यात घेतले, तुला तो माहिती काय सांगतो मग।
हा मग तेच सर, मग ते धन्या मला तसंच बोलला ना।
धन्यवाद, धन्याजी तुला तेच सांगितलं असेल ना, कारण धन्याचा गल्लीतला म्हणून सांगितलं।
मग तेच मला त्याने सांगितलं ना की बुवा असं मी जेसीबी घेऊन चाललोय आता प्लॉटवर।
त्याचं काय चुकलं?
मग असं डायरेक्ट
काय चुकलं?
नाही चुकलं काही विषय नाही, मी चुकलं असं कुठं म्हणतोय। मला काल धमकीवर धमकी, परत तो आला पण होता अजून, म्हटलं मग त्याच्यामुळे म्हणतोय ना मी।
त्यांनी काय तुला काही धमकी द्यायला आलता काय तू? अरे
नाही धमकी द्यायला, म्हणजे तसंच झालं ना।
तो तुला सांगायला आला,
मला एक सांगा तुम्ही,
मला
एक सांगा, मला एक सांगा, एवढं आज 3-4 लाख रुपये जमवून म्हणजे जोक थोडी दादा, कुठून आणायची? मी जे आहे आम्ही तिघं भावांनी आमचं व्याज हे करून आम्ही आज हे घेतोय, ते बंगला बांधतोय आम्ही, तिथं बंगला बांधतोय म्हणजे असं जो काही आम्ही सगळं व्याजाने प्लॉट सुद्धा व्याजाने घेतलेला आहे आम्ही, कसं करणार आहे तुम्ही सांगा ना।
तुला आता माझा फोन नाही येणार, धन्याचा फोन नाही येणार। हा
हो चालेल,
तुला काय मिटवायचं नाही मिटवायचं तुझ्या मनावर राहू दे, काय अडचण नाही।
ओके ओके,
फक्त तुला काम करू द्या नाही जाणार ठेव,
मी ऍडजस्टमेंट चालू आहे माझी, मी सांगतो तुम्हाला।
हा ठीक आहे ठीक आहे, चालेल। ओके 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 ओके।